चीनीमंडी.com पॉडकास्ट। चित्तूर जिल्ह्यात शेतकरी ऊस शेतीपासून दूर। चित्तूर आणि रेनिंगगुटामध्ये सहकारी साखर कारखाने बंद झाल्यामुळे आणि खासगी कारखान्यांच्या ऊस थकबाकी देण्यात होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी ऊसाची शेती करण्यापासून दूर जात आहेत, ज्यामुळे येथील ऊस उत्पादनावर परिणाम होत आहेत। जिल्ह्यात पावसाच्या कमीमुळे अडचणीत वाढच होत आहे। जिल्ह्यामध्ये शेतकरी भुईमुगाच्या लागवडीकडे वळत आहेत, पण यावरही परिणाम होत आहे। चांगल्या पावसाच्या आशेसह भुईमुगाची लागवड 15 जून पासून सुरू होण्याचा अंदाज होता। जिल्ह्यातील पश्चिमी मंडलामध्ये शेतकऱ्याच्या एका वर्गाने देखील या महिन्याच्या सुरुवातीला लागवडीचे काम सुरू केले होते। चित्तूर जिल्ह्यामध्ये या महिन्यात 85 मिलीमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे। पूर्वानुमानानुसार जिल्ह्यामध्ये पुढच्या एका आठवड्यापासून 10 दिवसांपर्यंत पाऊस होण्याची कोणतीही शक्यता नाही। ऊसाच्या पिकाला गती देण्यासाठी प्रलंबित थकबाकी भागवणे आणि कारखाने पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे।